चीनी मंडी .com पॉडकास्ट।
राज्य सहकारी संघ घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। राज्य शासनाचं कर्ज मंजूर होऊनही राज्य सहकारी बँकेनं हे कर्ज कारखान्यांना दिलेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम देण्यासाठी अडचणी येत आहेत। बँकांनी तत्काळ सॉफ्टलोन दिलं पाहिजे यासाठी राज्य सहकारी साखर संघांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे। देशात आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी साखर उत्पादन झालं आहे। यंदाच्या गाळप हंगामामध्ये 107 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे। अतिरिक्त साखर उत्पादनामुळे यंदा FRP देण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत, यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आणि पूर्ण रक्कम मिळाली नाही। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांनी थकीत FRP साठी आंदोलनही केलं होतं। त्यानंतर केंद्र सरकारनं 2 मार्च रोजी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोनची योजना जाहीर केली। या योजनेनुसार कर्जाची उचल 31 मे पूर्वी करणं आवश्यक होतं। या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली होती। त्यात मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेतला, तसंच साखर आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांशी देखील चर्चा करणार असल्याचं साखर संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं।